नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी वेदा मणेरीकर तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी काल सेशल्स खातीर 175 दशलक्ष डॉलर्साच्या विशेष अर्थीक पॅकेजाची घोषणा केली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आपल्या मॉरिशसचो समपदस्थ डॉ नवीनचंद्र रामगुलम हांचे कडेन दूरध्वनीचेर संवाद साधलो. काल महाराष्ट्र राज्य वेंचणूक आयोगान निकाल जाहीर केल्ल्या 731 जाग्यांतल्या 552 सुवातांचेर भाजपा फुडारपणा खाला महायुतीन महाराष्ट्र जिल्हो परिषद वेंचणुकेंत व्हड जैत मेळयला. भारत अमेरिका वेपार कबलात ही राष्ट्रहिताच्या नदरेन सगळ्यात बरी कबलात, जातून शेतकारांच्या हिताची पुरायपणान राखण केल्या अशें केंद्रीय शेती मंत्री शिवराज सिंग चौहान हांणी सांगला. दादल्यांच्या T20 विश्वचषक 2026 सगळ्या मॅचींनी पाकिस्तान वांटो घेतले हाची खात्री आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळान केल्या, तातून 15 फेब्रुवारीक भारता आड जावपी मॅच लेगीत आसपावता. आता पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी काल सेशेल्स खातीर 175 दशलक्ष डॉलर्साच्या विशेष अर्थीक पॅकेजाची घोषणा केली. हे पॅकेज समाजीक गृहनिर्माण, ई गतीशीलता, व्यावसायीक प्रशिक्षण, भलायकी, संरक्षण आणि दर्या सुरक्षा दितले असे नवी दिल्लीत सेशेल्सचे राष्ट्राध्यक्ष डॉ पॅट्रिक हर्मिनीची भेट घेतल्या उपरांत जोड पत्रकार परिषदेत उलयताना मोदी हांणी म्हळे.
विकास साझेदारी भारत सेशेल संबंधों की मजबूत नींव रही है. हमारे सभी प्रयास सेशेल्स की प्राथमिकताओं और आवश्यकताओं पर आधारित हैं. इस दिशा में आगे बढ़ते हुए आज हम 175 मिलियन डॉलर के स्पेशल इकोनॉमिक पैकेज की घोषणा करने जा रहे हैं. यह पैकेज सोशल हाउसिंग, ई मोबिलिटी, वोकेशनल ट्रेनिंग, स्वास्थ्य, रक्षा और मैरिटाइम सिक्योरिटी जैसे क्षेत्रों में ठोस परियोजनाओं को सपोर्ट देगा.
भारत आणि सेशेल्सन भलायकी, हवामानशास्त्र, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान आणि सुशासन यासहित वेगवेगळ्या वाठारात 7 समजिकायेच्या कबलातींचेर सय केल्या. हातून भारतीय हवामान विभाग आणि सेशेल्स हवामान प्राधिकरणामधले तांत्रिक आणि वैज्ञानिक सहकार्य आसपावता. भारत आणि सेशेल्स भूगोलानूच न्हय तर इतिहास, विश्वास आणि फुडारा खातीर सामायिक दृष्टिकोनान जोडलेले आसात असे मोदी हांणी म्हळे.
मैरिटाइम नेबर्स के रूप में ब्लू इकोनॉमी हमारे लिए एक स्वाभाविक सहयोग का क्षेत्र है. हम मरीन रिसर्च, कैपेसिटी बिल्डिंग, डेटा शेयरिंग जैसे क्षेत्रों में भारत की विशेषज्ञता सेशल्स के साथ साझा करेंगे. रक्षा सहयोग और मैरिटाइम सुरक्षा हमारी साझेदारी के महत्वपूर्ण स्तंभ है.
भारताक भेट दिवपी सेशेल्सचे राष्ट्राध्यक्ष पॅट्रिक हर्मिनीच्या सन्मानार्थ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी राष्ट्रपती भवनात खासा जेवणाचे आयोजन केले. सेशेल्स कडेन भारताचे संबंध परस्पर विश्वास आणि आदर हांचेर आधारिल्ले असतात असे काल तांकां येवकार दितना राष्ट्रपती मुर्मू हांणी सांगले. हिंद महासागराची ल्हारां आणि आमच्या लोकांमधले खोल सांस्कृतिक दुवे आमकां एकठांय बांधतात असे ताणी मुखार म्हळे. या वर्षा सेशेल्स स्वातंत्र्याची 50 वर्सां मनयता वांगडाच भारत सेशेल्स राजनयिक संबंध 50 वर्सां पुराय करतात असे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी सांगले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आपल्या मॉरिशसचो समपदस्थ डॉ नवीनचंद्र रामगुलम हांचे कडेन फोनाचेर संवाद साधलो. काल संवादात दोनूय राष्ट्रांक एकठांय हाडपी खाशेले इतिहासीक आणि लोककेंद्रीत संबंध घटमूट करपाची बांधिलकाय ताणी परतून दाखयली असे प्रधानमंत्री मोदी हांणी सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टात सांगले. तसेच दोन्ही फुडारांनी व्यापक सहकार्यातल्या उदरगतीचा नियाळ घेतला. भारत आणि मॉरिशस एकठाय येऊन हिंद महासागराच्या प्रदेशात शांतता आणि स्थिरता हे वाटून घेतलेले उद्दिष्ट साध्य करतले असे प्रधानमंत्र्यांनी पुढे सांगले. काल महाराष्ट्र राज्य वेंचणूक आयोगान निकाल जाहीर केल्ल्या 731 जाग्यांतल्या 552 सुवातांचेर भाजपा फुडारपणाखाला महायुतीन महाराष्ट्र जिल्हा परिषद वेंचणुकेत व्हड जैत मेळयला. सत्ताधारी युती भितर भारतीय जनता पार्टी 225 सुवातांनी पहिल्या क्रमांकाचेर, अजित पवारच्या फुडारपणाखाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 165 सुवातो आणि एकनाथ शिंदे फुडारपणाखाला शिवसेनेन 162 सुवातो जिंकल्यो. विरोधी पक्ष महाविकास आघाडीत काँग्रेसीक 55 सुवातो मेळ्यो. उद्धव ठाकरे फुडारपणाखाला शिवसेनेक 43 सुवातो जाल्यार शरद पवारच्या फुडारपणाखाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सपा 26 जागे मेळ्ळे. उरिल्ल्या जाग्यांचेर अपक्ष आणि ल्हान पक्षांचो आसपाव आशिल्लो. सिंधुदुर्ग, सातारा, लातूर ह्या सारख्या जायत्या जिल्ह्यांनी भाजपा हो एकूच व्हडलो पक्ष म्हूण उदेलो, जाल्यार अजित पवाराच्या फुडारपणाखाला राकप पुणे जिल्हो परिषदेचेर वर्चस्व गाजयतालो. 12 जिल्हो परिषदेची मेजणी जाली जाल्यार 125 पंचायत समित्यांचे निकाल जाहीर झाले. यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी ऐकतात.
भाई, अब खेती में पानी की बचत और पैसे की बचत दोनों होंगी. वो कैसे? अब नए जीएसटी में ड्रिप इरिगेशन सिस्टम पर लगभग 9,000 रुपए की बचत.
वाह, लागत भी कम और फायदा ज्यादा.
भाई, खेती हुई और आसान और पैदावार भी बेहतर.
नेक्स्ट जेन जीएसटी, बेटर एंड सिंपलर.
भारतीय वेचणूक आयोगान अशोक कुमार हांची दिल्लीचे नवे मुखेल वेचणूक अधिकारी म्हणून नेमणूक केल्या. 2006 बॅच IAS अधिकारी श्री कुमार IAS RLS वाज हांच्या सुवातेर येतले. दिल्लीच्या मुखेल सचिवाक बरयल्ल्या पत्रात अशोक कुमार हांका दिल्लीचे मुखेल वेचणूक अधिकारी कार्यालय बेगोबेग हातांत घेवचे पडटले असो उल्लेख आयोगान केला. जानेरात मतदान पॅनलान दिल्ली सरकाराक मुखेल वेचणूक अधिकारी वेचपा खातीर 3 IAS अधिकाऱ्यांची नावां सुचोवपाक सांगिल्ले. भारत अमेरिका वेपार कबलात ही राष्ट्रहिताच्या नदरेन सगळ्यात बरी कबलात, जातून शेतकऱ्यांच्या हिताची पुरायपणान राखण केल्या अशें केंद्रीय शेतीमंत्री शिवराज सिंग चौहान हांणी सांगले. वेपार करारावरवी भारताच्या शेतकार बायलां आणि तरणाट्यांच्या सपनांक नवे बळगे मेळटले, ज्याका लागून तांकां प्रगती आणि उदरगतीच्या नव्या उंचायेर वचपाक शक्य जातले अशें उत्तर प्रदेशातल्या मथुरा हांगा गोवर्धन परिक्रमे उपरांत प्रसार माध्यमांकडेन उलयतना शेतीमंत्री हांणी सांगले. या कबलातीत गंव भातासयत मुखेल कड्डणांचो पुराय आसपाव केला असो दावो तांणी केला. केंद्रीय घरमंत्री अमित शाह आयज नवी दिल्लीत जावपी सायबर आधारित फटवणूक आडावप आणि ताचे फाटल्यान आशिल्ली यंत्रणा खंडीत करप ह्या राष्ट्रीय परिषदेत बीजभाषण दितले. या निमतान केंद्रीय तपास ब्युरोच्या नव्या सायबर गुन्ह्यां फाट्याचे उक्तावण करतले. तशेंच घर मंत्रालयाच्या खाला आशिल्ल्या भारतीय सायबर गुन्ह्यांव समन्वय केंद्राच्या राज्य सायबर गुन्ह्यांव समन्वय केंद्राच्या डॅशबोर्डाचे अनावरण करतले. CBI I4C सहकार्यान 2 दिसांच्या परिषदेचे आयोजन करता. भारतातल्या सायबर आधारित फटवणुकीच्या प्रमाण प्रवृत्ती आणि विकसित जावपी स्वरूपाविषयी एक समान समजूत निर्माण करप हो परिषदेचो मुखेल हेत असा असे घर मंत्रालयान सांगले. केंद्रीय उद्देगिक सुरक्षा दळ आज देशभरातल्या वंदे मातरम सायक्लोथॉन 2026 सर्तीचे बावटो दाखवून उक्तावण करतले. 65 CISF सायकल चलोवप्यांचो पंगड या मोहिमेक लागून दर्यादेगेवेल्या 9 राज्यांनी आणि 4 संघराज्य प्रदेशांनी भोंवतले. दर्यादेगेवेल्या समाजांक ड्रग्स तस्करी, शस्त्रांची तस्करी आणि स्फोटक पदार्थांची हालचाल अशा धोक्यांची जाणवी काय करप, तसेच नागरिक आणि सुरक्षा यंत्रणा हांचे मदीं समन्वय घटमूट करपाचो हे सायक्लोथॉनाचो हेत असा. महाराष्ट्रात आयज तारापूर CISF युनिटावेल्यान सायक्लोथॉनाचे उक्तावण जातले आणि या महिन्याच्या 14 तारखेक रत्नागिरीत सोपतले आणि उपरांत हो पंगड गोंयात येतलो. दादल्यांच्या T20 विश्वचषक 2026 सगळ्या मॅचींनी पाकिस्तान वाटो घेतले हाची खात्री आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळान केल्या. तातून 15 फेब्रुवारीक भारता आड जावपी मॅच लेगीत आसपावता. विश्वचषकान वाटो घेवप्यांच्या अटींचो सगळे वांगडी मान राखतले आणि विश्वचषकाची ही आवृत्ती यशस्वी करपा खातीर गरजेचे सगळे करतले असे पाकिस्तानान मान्य केला. तसेच बांगलादेशान स्पर्धेत वाटो घेऊ ना तरी बांगलादेशाक ख्यास्त दिवची ना आणि ICCच्या मानक यजमानकी पद्धती आणि गरजांक पाळो देऊन ICC दादल्या क्रिकेट विश्वचषक 2031 पहिली ICC सर्त आयोजित करपाची संद मेळटली हाची पुष्टी ICCन केली. आणि आता परतून एक फावट काय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी काल सेशेल्स खातीर $175 दशलक्ष विशेष अर्थिक पॅकेजाची घोषणा केली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आपल्या मॉरिशसचो समपदस्थ डॉ नवीनचंद्र रामगुलम हांचे कडेन दूरध्वनीचेर संवाद साधलो. काल महाराष्ट्र राज्य वेचणूक आयोगान निकाल जाहीर केल्ल्या 731 जाग्यांतल्या 552 सुवातांचेर भाजपा फुडारपणा खाला महायुतीन महाराष्ट्र जिल्हो परिषद वेचणुकेंत व्हड जैत मेळयला. भारत अमेरिका वेपार कबलात ही राष्ट्रहिताच्या नदरेन सगळ्यात बरी कबलात, जातून शेतकऱ्यांच्या हिताची पुरायपणान राखण केल्या असे केंद्रीय शेतीमंत्री शिवराज सिंग चौहान हांणी सांगला. दादल्यांच्या T20 विश्वचषक 2026 सगळ्या मॅचींनी पाकिस्तान वाटो घेतले हाची खात्री आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळान केल्या. तातून 15 फेब्रुवारीक भारता आड जावपी मॅच लेगीत आसपावता. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजीच्या खबरा विभागाचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले आयज सांजे 6:30 वरांचेर. नमस्कार.